लाइट्स कॅमेरा
Action. नमस्कार, मी सुमित राघवन. तुम्ही ऐकत आहात लाईट कॅमेरा ऍक्शन माझ्या सोबत आणि कलाकार श्रुती सोबत.
असं असतं ना की लहानपणी आपण फार काही विचार करून ठेवतो की मला ना बाबा हेच व्हायचं, म्हणजे अक्षरशः कंडक्टर कडे खूप सारे पैसे असतात, यु नो, जाताना तर कंडक्टर बनायचं. काही वेळे स्वप्न असतात. तुझं लहानपणी असं काही स्वप्न होतं?
एक तर गायक व्हायचं होतं, किंवा मग शाळेत असतानाच मी साधारण एक 9वी 10वीत असतानाच मी एका मे महिन्याच्या सुट्टीत शिबिराला जायला लागलो, नाट्य शिबिराला. आणि तिकडनं मग मला जरा अभिनयातली गोडी निर्माण झाली की अरे मजा येते मला हे करायला. आई वडिलांना माझ्या असं वाटायचं की हा इंट्रोवर्ट आहे, ह्याला जरा एक्सपोजर मिळणं गरजेचं आहे, म्हणून त्यांनी मला या शिबिरात धाडलं.
क्या बात आहे, त्या अगोदर तू नाटक?
नाही 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 नाही, काही संबंधच नव्हता. म्हणजे वर्गात मला फक्त असं सांगायचं की कुठल्याही वर्गात ऑफ पिरियड असला की तिकडचे बाई मला सांगायचे की अच्छा त्या वर्गात कोणी नाहीये, कॉल सुमित राघवन फ्रॉम 8B. मग मी त्या वर्गात जायचो आणि मला गाणं म्हणायला लावायचं.
मला वाटतं तू क्लासिकल म्युझिक शिकलायस. पंडित
वसंतराव कुलकर्णींकडे शिकलो, पंडित सुरेंद्रनाथ म्हणून होते, त्याच्यानंतर सुरेशजींकडे बी 1-2 वर्ष होतो. पण त्याच वेळेला त्याच दरम्यान सुरेशजींकडे शिकत असतानाच रंगोमल त्या मनाचे आलं आणि मग तिकडनं खऱ्या अर्थानं अभिनयाकडे वळलो, म्हणजे 1990 पासून.
शाळा म्हटलं की तू जसं म्हणालास की 8वी 9वीत अचानक चमत्कार घडला आणि सुमित पहिल्या 3 नंबर मध्येच यायला लागला.
हुशार झालो मी एकदम.
पण मला सांग की कुठल्या विषयाची भीती तुला वाटायची? एखादा रिझल्ट लपवलाय, प्रगती पुस्तक दाखवताना घाबरलाय?
हो, ते झालं ना, जशी लाल रेग असायची त्याच्यामध्ये असं मास लिहिलेले असायचं आणि लाल. मी काय 2-3 विषयात नापास झालो होतो. आणि खाली वडिलांची सही असायची. तर बाप रे, सकाळी 6ची बस असायची, मी 6:05 असताना त्यांच्यासोबत इथे सही करा पटकन, ते सही करायचे आणि असं बघायच्यात मी पटकन म्हणायचं अच्छा अच्छा बाय बाय टाटा सोडून निघून जायचो. मग ते असं अरे काय कितना कितना मिला क्या? ओके हा असं जरा थोडा कम मिलाय मार्क्स. ओ लाल लाल काय?
अशोक सराफ मामा आणि ह्यांच्या सवयी इथे कुठेतरी मॅच होतात. त्यांनी हेच सांगितलं की 2 दिवस समजा शुक्रवारी रिझल्ट प्रगती पुस्तक मिळालं
तर सोमवारपर्यंत थांबायचं
आणि अगदी बाबा निघाले की जिन्यात जाऊन ते लवकर. सगळे ऍक्टर्स ह्या यु नो या फेज मधून
सगळेजण जातात.
फार कमी वयात 12व्या वर्षी आय थिंक तुझी इंडस्ट्री मध्ये एंट्री
झाली
आणि तू म्हणालास की 8वी 9वीत असताना तू शिबिर जॉईन केलं आणि मग तिथून ऑडिशन फर्स्ट कसं झालं, काय झालं?
ऑडिशनचा प्रकारच नव्हता तेव्हा डायरेक्ट मला सुलभा मौशीने तिच्याच शिबिरात होतो मी ना, तर त्यामुळे तिकडनंच तिने मला पिकअप केला की ती म्हणाली अरे फास्टर फेणे करतोय आम्ही, तर तू योग्य दिसतोस त्या रोल साठी, तुला आवडेल का करायला? न आवडण्यासारखं असं काही प्रश्नच नव्हता.
त्यामुळे अचानक इंट्रोवर्ट राहणारा मुलगा
हो त्याला डायरेक्ट नॅशनल टेलिव्हिजन वरच चान्स मिळाला.
पण अशा वेळेस एकदा आई वडिलांना ही ओळख नेहमीच हवी असते की सुमित राघवन यांची आई किंवा बाबा,
बरोबर,
ती एक ओळख निर्माण झाली. आणि तुला आता टीव्हीवर, त्या काळात तर कलर्स टीव्ही पण कमी असते.
नाही नव्हतंच नव्हतंच.
सो तुझा पहिला एपिसोड बघताना घरात काय वातावरण होतं साधारणतः आणि त्या दिवसात?
हा तेव्हा तर डीडी मेट्रोवर आमचा हा शो यायचा आणि तेव्हाच काहीतरी ते अँटेना काय त्यामुळे तो येत नव्हता आमच्याकडे डीडी मेट्रो. आणि मग ते सगळं करून शेवटी जेव्हा ते आलं तेव्हा बाप रे, जवळजवळ दिवाळी होती आमच्या घरामध्ये की अरे आला आला पहिला एपिसोड आला असं म्हणून मग आम्ही ते सगळं
बघितलं.
हो हो हो.
तुझ्या सेटवरचा तो पहिला दिवस ज्यावेळेस तू कॅमेरा फेस केलास तो फास्टर पेण्यासाठी, तर त्या दिवशी काय म्हणजे त्यावेळेस एक असतं ना की तुम्हाला त्या रेड लाईटची भीती वाटत असते आणि तुम्ही थोडं नर्वस असता, तसं काही झालं?
नर्वसनेस होतच, कारण किती नाही म्हटलं तरी कॅमेरा फर्स्ट टाइम फेस करत होतो, त्यामुळे सुलभा मशी होतीच समोर, ती डिरेक्ट करत होती. तो सीन पण जरा विचित्र होता, मला ते आमच्या त्या गाईशी संवाद साधायचा होता आणि ती कपिला गाय सतत अशी अशी मान असा हिसका देत होती. बरं, आपण शहरातली पोरं, गाई म्हशीशी कुठे आपण असं हात लावताना सुद्धा आपण लांबून
लांबून लागतो,
त्यामुळे असं करत करत ती शेवटी अशी इसका दिसत होती. आणि मी म्हटलं बापरे हा पहिला शॉटच माझ्या आयुष्याचा शेवटचा शॉट नको व्हायला. मी सुलभावशीकडे बघितलं, ते सुलभावशी तिकडे अशी मॉनिटरच्या मागे अशी हसत होती आणि त्यात मी वाक्य विसरायला लागलो.
हे
पण झालं झालं, मला नाही ते आठवत, पण एकदाच घोडं ते आमचं हो ते झालं. हो म्हणजे भागवत आजोबा आले होते पहिल्या दिवशी शूटिंगला, भारा भागवत, त्यांनी जेव्हा मला पहिल्यांदा बघितलं तेव्हा ते पण म्हणाले हा माझा फास्टर फ्रेंड आहे असं ते म्हणाले होते. तर आणि या काही काही अशा आठवणी ज्या अशा राहतील आयुष्यभर.
हो
पेकाट्यात पडलेली लाट आणि पाठीवर पडलेली कौतुकाची थाप, दोन्ही गोष्टी आपल्या लक्षात राहतात. तर तुम्हाला यापैकी काय आठवतंय हे मला नक्की सांगा ऑन माय फेसबुक पेज आर जे श्रुती रेड एफ एम आर जे एस एच आर यू टी डबल आय आर ई डी एफ एम ह्या नावाने माझं फेसबुक पेज आहे. डू फॉलो मी आणि मला नक्कीच मेसेज करा. 93.5 रेड एफ एम बजाती रहो.